வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹலமோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. रात्र दिवस नेणे थोड़े बहु न म्हणे म्हणियाचे नि दाटपणे साजा होय. तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आघवे एकेची काळी. हृदय वृत्ती पुढा अंगची घे दवडा काज करी होडा मानसेशी. इथपर्यंत आपलं आलेलं होतं. सद्गुरूंची सेवा करण्यासाठी रात्र आणि दिवस जाणत नाही. अनुकूल आणि प्रतिकूल काळ रात्र आणि दिवस म्हणजे सद्गुरूंची सेवा करण्यासाठी जाणत नाही म्हणजे विश्रांतीचा वेळ आणि अन्य वेळ कर्माचा वेळ या दोन्ही वेळेला तो सद्गुरूंची सेवा करण्यासाठी म्हणून पुढे माग पाहत नाही. विश्रांतीची वेळ आहे तेवढी संपल्यावर बघू असं करत नाही. थोडक्यात तो कशाची फिकीरच करत नाही. तसंच किरकोळ सेवा आहे का भरपूर मोठी सेवा आहे हेही पाहत नाही. अंगाला जड असणारी सेवा असेल तरी करीन म्हणतो आणि थोडीशी असेल ती चुटकीसरशी करीन म्हणतो. करण्याच्या इच्छेवरच सगळं अवलंबून आहे. शक्ती वाढत जाते. असं म्हणण्यामुळं म्हणियाचे नी दाटपणे साजा होय असं म्हटल्यामुळं उत्साहानी करतो. मी करीन या संकल्पामुळं उत्साहानी करतो. करीन हा संकल्प जर कमी पडला हळू पडला तर त्याप्रमाणे मनोवृत्ती काम करतात. आपल्याला झेपत नाही असं समजतो त्याला झेपत नाही. आपण धडधडून पडायचं असं जो समजतो त्याला झेपत. तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे. आणि दुसरं म्हणजे म्हणियाचे नी दाटपणे साजा होय म्हणजे संकल्प करतो आणि जे पडेल ते करतो. प्रत्येक काम करायला धावणं ज्ञानेश्वर महाराजांनी इच्छा व्यक्त केली असेल तरी ती संकल्प मात्रच आहे. पण असं म्हटल्यामुळं योग्य वेळेला योग्य ठिकाणी तो करू शकतो. तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आघवे एकेची काळी. या व्यापारामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये म्हणजे कर्मामध्ये म्हणजे सेवेमध्ये गगनाहुनी थोरावे त्याचा बोध गगनापेक्षाही थोर होतो. आणि मग मानसिक रीतीने प्रत्येक आघव्या काळी एकला आपणच करतो असा त्याचा भाव राहतो. आणि प्रत्यक्षात जे करतात जे सेवा करणारे असतात एकट्याला तर सगळ्या सेवा शक्य नाहीत. निर्मत्सरी वृत्तीने त्यांच्याकडे पाहतो. हे खूप महत्वाचं आहे. आम्ही जेव्हा स्वामीजींकडे जात होतो तेव्हा तिथ जे सेवा करत होते त्यांनी अर्थात कोणत्या भावाने सेवा करायची आहे हा त्यांचा प्रश्न आहे आणि तो त्यांचा अभ्यास आहे. तो त्यांनी करायलाच पाहिजे. तो जर नाही केला तर सेवेचा अहंकार येण्याची शक्यता असते. आपण स्वतः विशेष आहोत असं समजण्याची ती व्यक्ती शक्यता असते. पण कितीतरी व्यक्ती अशा होत्या की आपल्यालाही या सेवा करायला मिळाव्यात असं त्यांना वाटत होतं. पण प्रसंगवशात स्वामीजी बोलावत नव्हते. प्रसंगवशात कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी असेल त्यांना ते शक्य होत नव्हतं. स्वामीजी बोलावत नव्हते तर ही मंडळी जवळ जाण्याची शक्यता नव्हती. किंवा स्वामीजी जेवढ्या कारणाकरता बोलावत होते त्याच्यापेक्षा अधिक करण्याची त्यांची इच्छा होती. ते तसे डावलत कोणालाच नव्हते. अशा वेळेला आपल्याला सेवा करायची आहे आणि मिळत नाही याचं जे वैषम्य वाटतं त्या वैषम्यापोटी आम्ही असं पाहिलेलं आहे की काही मंडळी दुसऱ्या मंडळींची असूया करायची. एकला करी आघवे एकेची काळी. आपण जी सेवा करतो जी काही थोडी बहुत सेवा असेल ती तर करतोच पण बाकीच्या सेवा देखील मी होऊन करतो आहे असा भाव धरावा. ते जर जमलं नाही तर मत्सराचा भाव निर्माण होण्याची शक्यता असते. असूयेचा भाव निर्माण होण्याची शक्यता असते. आणि असूयेचा भाव ही देहबुद्धी आहे. म्हणजे सद्गुरूंच्या देहाजवळ आपल्याला जायला मिळावं ही इच्छा सात्विक आहे पण तरी देह मन बुद्धीशीच निगडित आहे. आपल्याला देह मन बुद्धीच्या व्यापक व्हायचं आहे. अभ्यास करण्याला ज्याला अभ्यास करायचा आहे त्याला प्रत्येक परिस्थिती अनुकूल असते. त्याच्यावर जी परिस्थिती आलेली असेल त्या परिस्थितीत त्याला व्यापक होण्याची सोय असते. पण त्याचा उपयोग करून घेणं अथवा मनामध्ये नाराज होणं किंवा काय म्हणू कुडणं त्या पोटी अस्वस्थ होणं आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मत्सर तर याही गोष्टी होऊ नयेत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एकला करी आघवे एके चिकाळी. मी एकटाच एकाच वेळेला सगळ्या सेवा करतो आहे असा मी भाव धरतो जे अशक्य आहे. त्यावेळेला दुसरे कोणी सेवा करत असतील तर तोही मीच आहे असं त्याच्याशी अद्वैतांनी समजून माझ्या आत जे शुद्ध जाणीव तत्व आहे तेच दुसऱ्याच्याही आत आहे. प्रत्येकाच्या आत दिवा आहे. माझ्या आत जो दिवा लागलेला आहे जो बोध आहे त्या बोधानी मी जगाकडे पाहणं अपेक्षित आहे. आपुलीये प्रतीती जगची मुक्त. आपल्या प्रतीतीमुळं आपण मुक्त आहोत अशा बोधामुळं सगळं जगच त्याला मुक्त दिसतं. बोधानी परिपूर्ण दिसतं. तिथेही मी आहे असा त्याचा भाव होतो. मी परत माग ज्या ओव्या झाल्या त्या त्याच्यावरच निरूपण करू लागलो. हृदय वृत्ती पुढा अंगची घे दवडा. तशी हृदय वृत्ती सेवेला सम्मुख केली की शरीराची लगबग सुरू होते. तो थांबत नाही. काज करी होडा मानसेशी आणि मन आणि शरीर यांची जणू पैज लागते की तू थकतोस की मी थकतो. आपल्याला भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या चरित्रावरून हे दिसून येतं. त्यांनी सज्जनगड ही हेच जणू समर्थ आहेत. सज्जनगड म्हणून गडावर सगळ्या सेवा केल्या. समर्थांचा काळ वेगळा आणि श्रीधर स्वामी महाराजांचा काळ वेगळा. श्रीधर स्वामी महाराजांचा काळ आत्ताच्या 70-80 वर्षातला काळ. 74 साली देह ठेवला. त्यामुळे सद्गुरूंची म्हणजे समर्थांची प्रत्यक्ष देहानी सेवा करण्याची कोणती शक्यता नव्हतीच. पण तरी देखील गडाची सेवा ही समर्थांची सेवा अशा भावानी त्यांनी केली इतकी की समर्थांचं दर्शन त्यांना झालं. दर्शन ही देखील सत्पुरुषांचं दर्शन ही देखील घडणारी गोष्ट आहे. घडू शकते जर तितक्या वृत्ती पवित्र झाल्या, सद्गुरूंच्या भावनेनी जर भरून गेल्या, आत वळाल्या आणि आत्मसमाधान झालं. या प्रक्रियेमध्ये कधी कधी वृत्ती सद्गुरूंच्या स्मृतीनी भरून जाणं, पवित्र होणं, निर्मळता त्यांना प्राप्त होणं, चित्त शुद्धी झाल्यामुळं नंतर ते चित्त विषयाकार न होता आत्माकार होण्याची प्रक्रिया होणं आणि आत्माकार होत असताना निर्गुण परमात्म्याच्या ऐवजी सगुण दर्शन होणं असं शक्य आहे. श्रीधर स्वामी महाराजांना झालं, संत निळोबारायांना झालं, तुकाराम महाराजांचं दर्शन झालं, त्यांनी त्यांना अनुग्रह दिला, स्वामी स्वरूपानंदांना झालं, विष्णू दर्शन झालं. जो भक्त आहे त्या भक्ताच्या इच्छेप्रमाणे परमात्मा प्रगट होतो. फक्त अट एवढी आहे की मन आणि शरीर इंद्रिय यांची स्पर्धा लागली पाहिजे. तू जास्त करतोस की मी जास्त करतो. संत निळोबारायांचं तसं झालं. इतकं भजन केलं, इतकी आस धरली. भजन करणं हा इंद्रियांचा भाव, आस धरणं हा मनाचा भाव. तुकाराम महाराजांनीच अनुग्रह द्यावा असं म्हणतात. पांडुरंगाचंही दर्शन दरम्यान झालं पण ते म्हणाले तुला मी बोलावलंच नाही. तू माया निर्माण केलीस म्हणून आम्हाला सद्गुरूंची गरज भासली. माझा उद्धार होण्यासाठी सद्गुरूच पाहिजेत. तुकाराम महाराजांचं दर्शन झालं, त्यांनी त्यांना अनुग्रह दिला. श्रीधर स्वामी महाराजांचं देखील हेच झालं. स्वामी स्वरूपानंदांचं हेच झालं. तसबीर समोर ठेवली, तळमळ प्राप्त झाल्यावर वर्ष दीड वर्ष भगवान विष्णूंची तसबीर समोर ठेवली. स्वामी स्वरूपानंद हे भावात्मक जरी पिंड होता तरी बुद्धिवादी असल्यामुळं त्या दर्शनात त्यांना समाधान होतं. तसबिरीचं दर्शन घ्यायचं म्हणजे विष्णूंचं दर्शन. प्रत्यक्षात भाव खूप होता, तळमळ वाढत चाललेली होती, पण फावला वेळ मिळाला की विष्णूंच्या तसबिरीकडे पाहत राहायचं आणि दर्शनाची इच्छा करायची. दर्शनाची इच्छा हा मनाचा भाव झाला, पाहणं हा इंद्रियांचा भाव झाला. प्रयत्न करणं हा इंद्रियांचा भाव झाला, इच्छा धरणं हा मनाचा भाव झाला. आणि एके दिवशी ध्यानाला बसलेले असताना तो चमत्कार झाला. रात्रीच्या वेळेला मन लीन होता होता परमात्म्याला, अव्यक्ताला, अज अव्यय स्वरूपाला स्वतःच्याच प्राप्त होता होता ते न होता सगुण परमात्म्याचं दर्शन झालं. भगवान विष्णू समोर आहेत, आणि ते जिथं आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी आहोत आपण असं त्यांना दिसत होतं. आत देवघरात देवघरापाशी आपण आहोत आणि विष्णू वो गोडबोले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखा असं हिंदीत बोलले आणि त्यांनी नख शिखांत पाहिलं. म्हणजे कंबरभर उंचीच दोन पुरुष एवढी होती आणि त्याच्याही वर मुकुटापर्यंत त्यांनी सगळं विष्णूंचं दर्शन घेतलं, शंख चक्र गदा पद्म. आणि ते दर्शन घेत असताना सुखाची जाणीव झाली, किंचित भीतीची जाणीव झाली अर्जुनाला झाली तशी. आणि ते दर्शन संपलं. पण विष्णू बोलले काय? विष्णू बोलले वो गोडबोले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखा. म्हणजे सद्गुरूंना ज्ञानेश्वरी लिहून अर्पण केली, सद्गुरूंना आनंद झाला तर परमात्म्यालाही आनंद झाला. सद्गुरू आणि परमात्मा एक, गुरु परमात्मा परेश. विष्णूंच्या मुखातून ते शब्द आले, बाकी कितीतरी उत्तम गोष्टी त्यांच्याकडून झालेल्या होत्या. सर्वत्र भगवत भाव प्राप्त झालेला होता. मी तू पण लयाला जाऊन साधनेला पूर्णत्व आलेलं होतं. पण असं काहीच ते बोलले नाहीत. ते त्यांनी केलेली आचार्योपासना त्यांच्या पद्धतीने त्यांना जमली तशी त्याचा उल्लेख केला. ही आचार्योपासना करण्यासाठी त्यांना काय लागलं नाही. खरंच इंद्रिय आणि मन यांची स्पर्धा होती. त्यांनी हिशोब केलेला होता किती दिवसात ती पुरी करायची. रोज 100 ओव्या लिहायच्या. रत्नागिरीत बसून त्यांनी ती लिहिली. पण कधी कधी वेगळ्या कामांमुळं त्या 100 ओव्या देखील लिहिता आल्या नाहीत. तेव्हा 11वा अध्याय वाचायचा असं ठरवलं. ज्ञानेश्वरीतला विश्वरूप दर्शनाचा 11वा अध्याय. शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. शांत रस तर आहेच, पण अद्भुत रस देखील इथं ओतप्रोत भरून राहिलेला आहे. पाहुणा म्हणून आलेला आहे. तर विष्णूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा तेव्हापासून विश्वरूप दर्शनाची होतीच. वडील विष्णू सहस्र नाम सतत म्हणत असत, त्याचाही प्रभाव असेल. पण ते विष्णू बोलले ते आचार्योपासन त्यांनी केलं त्याबद्दल बोलले. मनाला मनाचा निश्चय आणि देहाला बसवायला लागलं ना. 100 ओव्या लिहायच्या, बिनचूक लिहायच्या, वळणदार अक्षरात लिहायच्या, शुद्ध लेखन सांभाळून लिहायच्या. हृदयवृत्ती पुढा अंगची घे दवडा. हृदयवृत्ती आणि अंग काज करी होडा मानसेशी, अशी स्पर्धा जेव्हा होते तेव्हा सेवा घडते. मागच्या वेळेला इथपर्यंत आपलं झालेलं होतं. एखादिया वेळा श्री गुरूंची या खेळा लोण करी सकळा जीविताचे. आणि एखादिया वेळा म्हणजे एखाद्या जन्मामध्ये. तो जन्म हाच. खूप जन्म होऊन गेले पण आता या जन्मामध्ये तरी श्री गुरूंचं जे लीला चरित्र घडत आहे त्या लीला चरित्रामध्ये लोण करी सकळा जीविताचे, सगळ्या जीविताचं निंब लोण करून सगळं जीवित ओवाळून टाकेल. या जन्मामध्ये देह गुरु सेवे करताच खर्च करेन. विवेकानंदांचं असं सांगतात की रामकृष्णांकडे आले, रामकृष्णांनी त्यांना ध्यानाचं सुख दिलं. तुम्ही ईश्वर पाहिला आहे का असं विचारल्यावर रामकृष्ण असं म्हणाले की तुला पाहायचं आहे का सांग. आतापर्यंत त्यांना असं कोणी म्हटलं नव्हतं. सहसा असा प्रश्न विचारल्यावर निरुत्तर होणारेच त्यांना आढळले. पण या ठिकाणी वेगळी गोष्ट घडत होती, त्यांना पटकन उत्तर देता येईल ना. मी तर पाहिला आहेच असा त्याचा भाव होता, तुला पाहायचा आहे का सांग. आणि एकदा पलंगडीवर रामकृष्ण बसलेले असताना त्यांच्या पुढ्यात नरेंद्र बसलेला होता, त्यांनी आपला पाय पुढे करून नरेंद्राच्या छातीला शर्टाची गुंडी उघडी होती, छातीला अंगठा लावला. शक्तिपात झाला, रामकृष्णांच्या देहातून बोध शक्ती नरेंद्रांना अचानक प्राप्त झाली. ते खोल ध्यानात गेले आणि त्या ध्यानातून बाहेर येताना घाबरत बाहेर आले. ते म्हणाले, मला असं करू नका, मला आई आहे, वडील आहेत, मला घर आहे, आपण जातोय की काय, देह जातोय की काय, असा काही एक वेगळाच प्रकार त्यांना अनुभवाला आला. आणि आपण आहोत साधक घाबरतो ध्यानात सुरुवातीला, जेव्हा असा अनुभव त्याला येतो तेव्हा त्याला भीती वाटण्याची शक्यता असते. पण नंतर नरेंद्रांचं हे ध्यान फार सदृढ झालं, ते ध्यानात पारंगत झाले. ध्यान आणि भाव आणि विचक्षणता याचा जणू ते सागर बनले. रामकृष्ण असं म्हणत असत की कोणी डबकी असतात, कोणी तळी असतात, कोणी अगाध सरोवर असतं. नरेंद्र हा अगाध सरोवरासारखा आहे. 5-10 हत्ती जरी स्नानाला आत गेले तरी देखील त्या सरोवरातलं पाणी इकडं तिकडं अजिबात होत नाही, तसा नरेंद्र आहे. पण नरेंद्रांना हे ध्यान सुख प्राप्त झाल्यानंतर वेगळे वेगळे प्रयोग करण्याची इच्छा झाली. ते किंचित गूढतेमध्ये देखील शिरू पाहत होते त्या काळात. उत्तम ध्यान लागल्यानंतर दुसऱ्याच्या मनाचा कब्जा घेता येतो का असा प्रयोग एकदा ते करत होते. आणि तिथं रामकृष्णांकडं नरेंद्रांसारखाच एक काळूराम नावाचा शिष्य येत होता. तो बिचारा भोळा भक्त होता आणि तो तिथं देवांची पूजा करत होता. आणि निर्गुण निराकार परमात्माच तेवढा सत्य, सगुण देखील निर्गुणातून आलेला आहे, सगुण ही खूण आहे, निर्गुणच खरं, हे या काळूरामला कसं समजत नाही. अशा प्रकारचे तीव्र विचार सखोल ध्यानामध्ये, सुखमय ध्यानामध्ये नरेंद्रांच्या मनात यायला सुरुवात झाली. आणि त्यांनी सूचना द्यायला सुरुवात केली की काळू उठ, ते सगळे देव गोळा कर आणि त्याचं विसर्जन कर, म्हणजे निर्गुण देवच खरा, या देवांचं विसर्जन कर. आणि काळू पूजा करत असताना अचानक फडक्यामध्ये त्यांनी देव गुंडाळले आणि उठून तो चालायला लागला. ओरीवर योगायोगाने रामकृष्ण आले आणि त्यांनी पाहिलं की ज्या देवाच्या वस्त्रांमध्येच काळूराम काहीतरी घेऊन चाललाय, त्यांनी काळूरामला थांबवलं, काय करतोयस? आत पाहिलं तर देव होते, विसर्जन करायला चाललेला होता. ते म्हणले, नरेंद्र कुठे बघा. नरेंद्र शेजारच्या खोलीत ध्यानाला बसलेला होता. काळूरामला थांबवलं, नरेंद्रांना ध्यानातून उठवलं आणि म्हणाले की ध्यानाचा असा उपयोग करतोस. मी तुझी ध्यानाची किल्ली आज काढून घेतली. विवेकानंदांनी सगळं जग गाजवलं. त्यांना रामकृष्णांच्या चरणापाशी उत्तम ध्यानाचा अनुभव आलेलाच होता, निर्गुण परमात्म्याचा बोध झालेलाच होता. पण तेव्हापासून त्यांचं सखोल ध्यानाचं सुख हरवलं. रामकृष्ण म्हणाले की आता तू मोठंच काम करशील, पण जेव्हा तुझं कार्य संपेल तेव्हा मी ही काढून घेतलेली किल्ली तुला परत देईन, तुझं उत्तम ध्यान सुरू होईल. विवेकानंदांनी देह ठेवला त्याच्या आठवडाभर आधी. अचानक रामकृष्णांच्या समोर होत होत तसं ध्यान लागलं आणि रात्र आणि दिवस त्या ध्यान सुखात खेरीज दुसरं काही त्यांना समजेना, सुचेना. असं म्हणतात की भगिनी निवेदिता एका प्रोजेक्ट बद्दल त्यांना विचारायला आल्या तर ते म्हणाले की मला आता हे काही कळत नाही, आता तुम्ही तुमचा निर्णय घ्या. मला हे काही कळत नाही, आता मला माझ्या सुखात रमू दे, असं म्हणाले. आणि त्या चार पाच दिवसामध्ये नरेंद्र सखोल ध्यानामध्ये गुंतून गेलेले होते आणि त्यांना रामकृष्णांनी दिलेलं हे अघटित दान जे त्यांच्यापासून हिरावलं गेलेलं होतं ते अचानक प्राप्त झालं. दरम्यानच्या काळात ते विवेकानी परमात्म्याशी एकरूपता समजत होते, ते ग्रंथाच्या अंगानी, ज्ञानाच्या अंगानी, शब्दाच्या अंगानी परमात्म्याशी एकरूपता समजत होते. त्यांना रामकृष्णांचे शब्द आठवले, रामकृष्णांची सेवा भरपूर झालेली होती. अगदी मन आणि इंद्रिय यांची स्पर्धा लावून सेवा केलेली होती. आता जाण्याची वेळ आली. आता रामकृष्णांशी एकरूपता साधण्याची वेळ आली. किती वयाच्या 38 किती 39व्या वर्षी मला वाटतं 39 हे काय देह ठेवण्याचं वय आहे. या कोविडमध्ये, कोविडच्या या संकटामध्ये देह ठेवण्याचं वय काय, असा प्रश्न जर कोणी कोणाला विचारला ते आत्मसमाधानी झालेले होते आणि गुरूंच्या सेवेचंही मोठं सुख त्यांना प्राप्त झालेलं होतं. एखादी या वेळा हा जो जन्म आहे जो त्यांना मिळाला, श्री गुरूंची या खेळा लोण करी सकळा जीविताचे, सगळ्या जीवितांची ओवाळणी करून गुरुंवरून अर्पण करीन असा भाव धरीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यालाच ज्ञान प्राप्ती होत असते. आपण एक अभंग ऐकूया. सद्भक्त सौभाग्यवती नियती टेंबे यांचा एक अभंग आपण ऐकू.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
आम्ही घातनाचे तुझ
भार तोड़ी हा जुगार
जो गुरुदास्य कृषु जो गुरु प्रेमे सपोषु गुरु आज्ञे निवासु आपणची जो गुरुदास्य करून करून ज्याचं शरीर कृष झालेलं आहे मानसिक भाव असल्यामुळे गुरु दास्य करता करता माझं शरीर कृश होवो अशी ज्ञानेश्वर महाराज इच्छा व्यक्त करतायत असं समजा. गुरु झोपल्यानंतर झोपायचं, गुरु उठायच्या आधी उठायचं, जिथं जिथं गुरु जातील तिथं तिथं व्यवस्था करायची, सेवेकरता सतत उभं राहायचं, याच्यात शरीर कृश झालं तरी चालेल अशी इच्छा ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतायत. जो गुरुदास्य कृषू हे त्यांना भान आहे की एवढ्या सगळ्या सेवा जर मी एकटा करेन तर शरीर कृश होईल तरी चालेल, ताण पडला तरी चालेल. ताण पडून शरीर कृश झालं तरी चालेल. शरीर सांभाळण्याचा हेतू काय? वजन कायम ठेवणं, रात्रीची झोप दुपारची झोप, सगळ्यांना दुपारची झोप मिळत नाही, आपलं सगळं व्यवस्थित असणं, शरीर नीट असणं, ते कृश होऊन न देणं, कृश झालं की काळजीत पडणं, डॉक्टरांना दाखवणं, अचानक का वजन कमी झालंय याची चिंता करणं, हे काही करू नका असं ज्ञानेश्वर महाराज सांगत नाहीयेत. पण इच्छा स्वतःच्या बाबत अशी धरतायत की अशी सेवा करता करता ताण पडला तरी चालेल, मग कृश होणं आहे. आधी ताण तर पडू दे, ताण पडला तरी चालेल. जो गुरुदास्य कृषू जो गुरु प्रेमे सपोषू आणि पुष्ट देखील मी होईन, गुरूंच्या प्रेमाने पुष्ट होईन, इतकं प्रेम मिळेल गुरूंचं की त्या प्रेमाने मी भरून पावेन. गुरु आज्ञे निवासू आपणची जो गुरुंनी आज्ञा करायची ती आज्ञा जिथं राहते ते घर निवास गुरूंच्या आज्ञेचा निवास आपणच व्हावं अशी इच्छा धरतो. दुसऱ्याचा देह नाही, गुरूंनी आज्ञा केली आणि दुसरा कसा वागला हे नव्हे, तर गुरूंच्या आज्ञेकरता आपला देह हा कायम निवास असला पाहिजे. कोणतीही आज्ञा येवो माझ्यापर्यंत येवो, मी ती सांभाळली. आणि गुरु आज्ञा ही कधी कधी आपण गुरूंना दिलेला शब्द असतो. कितीतरी साधक गुरूंना शब्द देतात, तो शब्द साधनेबद्दलचा असतो. प्रयत्न करीन असा असतो, कधी कधी सेवेबद्दलचा असतो. आणखी बरेच शब्द आहेत, गुरूंच्या कार्याला मदत करणे वगैरे. कधी कधी गुरूंनी मागितलेला शब्द असतो. गुरु हात हातात घेतात आणि म्हणतात की मला तुझ्याकडून एक वचन हवंय. आणि हा गुरुंचा हात हातात घेऊन म्हणतो की हे वचन मी दिलं. आणि मग गुरु एक इच्छा व्यक्त करतात. गुरुंनी मागितलेलं वचन ही एक गोष्ट असू शकते. आपण गुरुंना दिलेला शब्द ही एक गोष्ट असू शकते. कधी कधी आज्ञा असू शकते. आज्ञा ही असू शकेल की तू अमुक कर किंवा तू अमुक करू नकोस अशी आज्ञाही असेल. किंवा कधी कधी मनोगत असेल. सद्गुरु सहसा आज्ञा करत नाहीत, ते मनोगत व्यक्त करतात. ही मनोगत हे आज्ञेसारखं धरणं हे सगळं गुरु आज्ञेमध्ये येतं. त्यांचं मनोगत जरी असेल तरी असं मनोगत आहे असं म्हटल्यानंतर ते पुरं करण्याची धडपड करणं स्वामींची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. सद्गुरूंचा मनोभाव आहे त्या मनोभाव चुकू द्यायचा नाही आणि त्या मनोभावाप्रमाणे वर्तन आपलं चुकू द्यायचं नाही. ही परमसेवा. येर ते करणे पांडवा वाणी जगा. आणि याच्यापेक्षा वेगळं वागणं म्हणजे मग तिथं व्यवहार करणं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गुरूंना असा भरोसा वाटला पाहिजे की आपलं मनोगत याच्यापाशी व्यक्त करेल तर हा ते करेल. यासाठी आपण योग्य होणं शब्द देणं किंवा शब्द मागणं गुरूंनी किंवा आज्ञा करणं किंवा सहज मनोगत असेल तरी देखील त्याकरता देखील. आणि हे खूप कठीण आहे तुम्हाला सांगतो. हे इतकं सोपं नाही कारण असे असे शिष्य हाताच्या बोटावर मोजण्यासारखेच असतात. कारण गुरु एखादं बोलले की तपासणी करणारे भरपूर असतात. योग्य अयोग्य करावं का करू नये, आपण याचं पडावं की पडू नये. मी त्या मागच्या प्रवचनात मला वाटतं जी महाराजांचे भाऊसाहेब महाराज केतकरांचा उल्लेख केलेला होता. ही सामान्य गोष्ट नाही. पण ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो अशा प्रकारे उपासना करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दुसऱ्या बाजूनी हे साधना लक्षण देखील आहे. अशा करता आपल्या स्वतःला तयार करणं यांनी देहबुद्धी जाते. गुरूंचा निर्णय बरोबर की चूक, माझ्या बुद्धीला किती जास्त समजला याच्यापेक्षा आपली देहबुद्धी जाते. ज्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे मनाच्या विरुद्ध घडलं की त्रास होतो. आपल्या बुद्धीच्या निश्चयाच्या विपरीत असेल तर त्रास होतो. ती देहबुद्धी असते, तो ती अहंता असते. जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर हे मनाच्या विरुद्ध घडणं, बुद्धीच्या विरुद्ध निर्णय येणं, तर आपली देहबुद्धी बाजूला सारण्यासाठी ती गरजेची गोष्ट असते. खरं म्हणजे याचा उत्तम उपाय ध्यान आहे. कारण गुरूंची एक प्रकृती असते, आपली एक प्रकृती असते आणि आपण बहुंशी प्रकृतीतच असणार ज्ञान प्राप्त होईपर्यंत. पण ध्यानामध्ये प्रत्येक वेळेला जमत नाही. ध्यानामध्ये कधी कधी व्यक्ती स्वतःच्या तर्काचं समर्थन करते, स्वतःच्या कल्पना बाजूला सारते पण त्याच परत त्याला येऊन स्पर्श करतात. पण जेव्हा गुरु कल्पनाच उडवून लावतात, जेव्हा गुरु तर्कच उडवून लावतात, मान्यच करत नाहीत, तेव्हा फार मोठी परीक्षा असते. कारण ध्यानात जे जमत नाही ते जमवण्याची अवघड गोष्ट आता इथं समोर येऊन पोचते. मी जी महाराजचा म्हणून उल्लेख करतो. गुरूंच्या आज्ञेकरता आपण निवास व्हावं गुरु आज्ञे निवासू आपणची जो जो गुरु कुळे सुकुलीनो, गुरुंचं जे कुळ आहे त्या कुळामध्ये आपण आलो असं प्रथम जो मानतो, म्हणजे आपलं जे काही गोत्र असेल, बरीच गोत्र आहेत विद्यमान, प्रत्येकाला एक गोत्र आहे, ते कुळामधून चालत आलेलं गोत्र आहे, म्हणजे कुळाची परंपरा ते गोत्र सांगत. अत्री गोत्र आहे, गार्ग्य गोत्र आहे, वासिष्ठ गोत्र आहे, शांडिल्य गोत्र आहे इत्यादी. तर ते गोत्र देखील एक कुळाची परंपरा सांगतं, ऋषींपासून चालत आलेली कुळाची परंपरा सांगतं, ते आपण अगदी धरून ठेवतो की आमचं हे गोत्र आहे. पण अनुग्रह झाल्यानंतर एक नवीन गोत्र प्राप्त होतं, एक नवीन कुळामध्ये तुम्ही येता, ते म्हणजे गुरुकुळ. या गुरुकुळामध्ये तुम्ही समाविष्ट होता. आता आमचे आदिपुरुष आदिनाथ, तिथपासून आमचं कुळ चालू झालं. नाथ संप्रदाय आदिनाथांपासून सुरू झाला. आदिनाथ आणि दत्तात्रेय यांच्यापासूनच जवळपास सगळे संप्रदाय सुरू झाले. दत्तात्रयांच्या संप्रदायात आदिनाथ आहेतच. आदिनाथांपासून माझं कुळ आहे, अशा पवित्र कुळाचा मी आहे. त्यांचं नाव शिव आहे. मी शिवाच्या परंपरेतला आहे, मी पवित्र परंपरेतला आहे. मला कधीही अपवित्रता स्पर्श करत नाही. जोग महाराजांना पूर्वजांचं तर्पण करत असताना विधी सांगितला अशी गोष्ट मी ऐकली. श्राद्ध करत असताना पापोहम पाप कर्मात्मा पापात्मा पाप संभवा म्हणून तर ते म्हणाले मी म्हणणार नाही, मी पापी नाही, मी पाप कर्मात्मा नाही, मी पापापासून जन्मलेला नाही, मी पुण्योहम पुण्यकर्मात्मा पुण्यात्मा पुण्य संभवः असं म्हणेन. मला सद्गुरू आहेत आणि त्यांनी सांगितलं मला की ते परमात्म तत्व तू आहेस, आता हे असे मंत्र मी म्हणणार नाही म्हणाले. मी शिव आहे, शिवोहम तो परमात्माच मी आहे. शिव आदी पुरुष आहेत, मग ज्ञानेश्वर महाराजांसारखे आहेत, मग माझे सद्गुरू आहेत, हे सगळे मला शिवस्वरूप आहेत. मी सुकुलीन आहे. उत्तम कुळातल्या व्यक्तीला आपण उत्तम कुळातले आहोत अशी कुठेही गेला तरी जाणीव असते. ती तेव्हाच असते बर का, नुसतं कुळ नव्हे. वर्तनही तसं असेल तर असते. तर स्वामीजी म्हणायचे की भगिनी आपल्या पतीला पूर्वी आर्य म्हणत असत आणि आपल्या पत्नीला देवी म्हणण्याचा प्रघात होता कोणे एकेकाळी आपल्या देशामध्ये. तुमचे आर्य काय करतायत, तर बारमध्ये बसलेत असा आर्य असू शकत नाही. मग तो आपलं आर्य हे पद विसरला आणि देवी क्लब मध्ये पत्ते खेळायला गेल्यात अशी देवी असू शकत नाही असं स्वामीजी म्हणायचे. जर गुरुकुळाची पवित्र जाणीव असेल तर एकही विपरीत गोष्ट माझ्या हातून घडूच शकत नाही. मी अनुग्रहित आहे. त्या प्रसंगातून किंचित सुटण्यासाठी जाऊ दे असं म्हणून थोडंही नाही, नाहीच नाही. मी सुकुलीन आहे, ज्याचं वर्तनही कुलीन आहे आणि कुळाची ज्याला जाणीव आहे तो सुकुलीन. नुसताच सुकुलीनला काय अर्थ आहे, वर्तन नसेल तर सुकुलीन कसा. म्हणून उत्तम कुळातलाही आहे म्हणजे परंपरेने आदिनाथांच्या परंपरेतला आहे आणि वर्तन देखील तसंच आहे. जो गुरु कुळे सुकुलीनु, जो गुरु बंधू सौजन्ये सुजनु, गुरु बंधू आहेत त्या गुरु बंधूंच्या शी प्रेमानी वर्तन करत असताना तसं वर्तन करत करत जो भला होतो. जगात एकदम वर्तन करायला गेलं ना तर तसं जर म्हटलं तर अगदी उत्तम व्यवहार करणारी व्यक्ती देखील फसताना दिसते. कोणी येऊन फसवतो, कितीही काळजी घ्यायची म्हटलं तरी फसते व्यक्ती, कधी ना कधी तरी फसते, एखाद्या व्यवहारात फसते, नुकसान होत. कारण सतत अविश्वासाने चालू शकत नाही ना. त्यामुळे जगतामध्ये वर्तन करत असताना अविश्वास हा एक घटक समजला जातो. त्यामुळं चांगल्या माणसाशीही अविश्वास आणि जो वाईट आहे त्याच्याशीही अविश्वास. आणि मग मी शोधक, मला समजतं, मी हुशार आहे व्यवहार करत असताना, मला लोकांची पारख आहे कारण पारख करणारा मी आहे. पण कधी कधी पारख चुकते आणि व्यक्ती फसते, अशी व्यक्ती देखील फसते. चांगल्या व्यक्तीला पारखण्यात ही चुकते आणि वाईट व्यक्तीला पारखण्यात देखील तो चांगला आहे असं समजून फसते. म्हणून विश्वास टाकण्यासाठी म्हणून थेट जगत हा तितका उपाय आहे की नाही कोण जाणे. पण जे गुरु बंधू आहेत तर ते जरा बरे आहेत विश्वास टाकण्यासाठी, जरा बरे असं मी म्हणू. तेही बाहेरच्या जगातूनच आलेत. आपण विश्वास टाकला आणि तो सद्गुरूंचा अंकित आहे किंवा अनुग्रहित आहे म्हणून आपण जसा विश्वास टाकतो तसाच तो असेल असं नाहीये. तरी देखील एवढाच विश्वास की तो गुरूंचा अंकित आहे म्हणून त्याच्यावर विश्वास टाकून बघू, एवढाच प्रकार आहे. असं वागत असताना गुरु बंधूंकडून देखील अपेक्षा भंग होऊ शकतो. कारण आपण तो ज्या पूर्णतेला गेलाय अशा बोधानी त्याच्याकडे पाहतो, विश्वासानी त्याच्याकडे पाहतो, तसा तो नसतो. अपेक्षा भंग होऊ शकतो. पण अशा वेळेला तो समजूत घालतो की तो त्याचं बघेल, सद्गुरूंचा अंकित आहे, या दोषांवर मात करून कदाचित पुढे जाईल तो आज ना उद्या, असं सौजन्य त्याच्या ठिकाणी येत. कडवटपणा येण्याच्या ऐवजी तो सौजन्य धरतो. गुरु बंधूंशी सौजन्यानेच व्यवहार करायचा असं तो ठरवतो. अनुभव कसाही येईल पण सौजन्य मी तसंच ठेवेन. सगळं जग परमात्म्याने निर्माण केलंय म्हणून कोणाकडेही परमात्मा म्हणून पाहता येणार नाही समजा. पण गुरुबंधूंकडे पाहिन आणि जसा अनुभव येईल नंतर तसा स्वीकारेन. पण माझ्या दृष्टीत फरक पडू देणार नाही. यांनी मला व्यापक व्हायचंय. गुरुबंधू सौजन्ये सुजनु असं झाल्यामुळं मी सुजन होणार आहे. एरवी मी सततच परीक्षक, एरवी सतत परीक्षक, सगळ्यांचा परीक्षक. त्याच्याऐवजी इथं तरी परीक्षा घेणं सोडून देईन. गुरुबंधूंशी व्यवहार करू नका. मी सांगतो व्यवहार नको करायला. दोन शब्द गोड बोलणं आणि प्रेमानी वर्तन करणं असं करू. त्यांच्याकडून काही खरेदी करू नका, त्यांना काही विकू नका, त्यांच्याशी व्यवहार करू नका. त्याच्याकरता बाहेरचं जग आहे. तो योग्य असेल तर करा देखील, पण कदाचित त्याकरता तो योग्य नसेल, तो बाहेरच्या जगातूनच आलेला आहे आणि परिपूर्ण नाहीये, त्यामुळे त्याचा व्यवहार तेवढा शुद्ध नसेल, पण त्याच्याकडे पाहण्याची भूमिका तरी निदान मी बदलणार नाही, कारण तो पुढे कधीतरी निर्मळ होण्याची शक्यता आहे. जेव्हा माझ्या गुरूंचा अंकित आहे तेव्हा मी त्याच्याशी सौजन्यानीच वागेन. अशा सौजन्यानी वागून स्वतः सुजन व्हायचं आहे, कळलं का? स्वतः सुजन व्हायचं आहे, नाहीतर सगळ्या जगाचा परीक्षक होत होत कधी फसत, आपलीच आपण परीक्षक आहोत असं समजून फसत, अनाठायी विश्वास ठेवत, किंवा कधी कधी चांगल्या व्यक्तीला वाईट संबोधत आपल्या कल्पनेमुळं. आपण आज न उद्या देह ठेवणार आहोत, आपण सुजन कधी होणार? तर इथला जो अल्प समुदाय आहे तो सुजन होण्यासाठी निदान मदत करणार आहे, मग नंतर जगातही पाहू. रामातला राम समजणं आणि मग रावणातला राम समजणं हे अवघड गणित आहे. साधकामध्ये राम पाहणं अवघडच आहे, पण निदान तो तरी प्रयत्न करू. त्या प्रयत्नांनी मी सुजन होईन. प्रत्यही प्रत्यवेक्षेदम नरश्चरित मानवः किम न मे पशुभिः तुल्यः किम नु सत्पुरुषही इति. रोज आपलं अवलोकन करावं की माझ्या विचारांनी, वर्तनानी, विश्वासानी, श्रद्धेनी, कर्मानी मी पशुतुल्य होतोय की सत्पुरुष होण्याकडे जातोय. जो गुरु सेवा व्यसने सव्यसनु निरंतर, जो गुरु सेवेचं व्यसन घेऊन त्या व्यसनानी सव्यसनु झालेला आहे, उत्तम व्यसन आहे असं जो समजतो, ते व्यसन त्यांनी लावून घेतलेलं आहे. मला आमच्या ऑफिसमधला एक जण म्हणाला की स्वतःला विसरण्यासाठी कोणतं ना कोणतरी तरी व्यसन लावून घे असं मला म्हणाला, नाहीतर स्वतःला विसरण्याचा अनुभव तुला येणार कसा? हा एक व्यसन करण्यासाठी खूप चांगला तर्कवाद आहे. पण त्या व्यसनातून दुर्व्यसनी होतो माणूस, स्वतःच्या शरीराची हानी करतो. व्यसन हे स्वतःच्या शरीराची हानी करतं, जे बाह्य व्यसन. आणि हे जे सुव्यसन आहे ते देहबुद्धीच्या पलीकडे घेऊन जातो. गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्य कर्म जयाचे गा. जो गुरु कुळानी सुकुलीन झालेला आहे आणि गुरु संप्रदाय धर्माप्रमाणे आचरण करणं हे आता त्याचं वर्णाश्रम आचरण आहे. म्हणजे आपण ज्या आश्रमात आहोत त्या आश्रमाप्रमाणे वर्तन करणं, म्हणजे काय ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य इत्यादी, आणि पुढं ब्रह्मचार्य, पुढं संन्यासापर्यंत वानप्रस्थ आणि संन्यास, हे जे चतुर्थाश्रम आहेत. गुरु संप्रदाय धर्माप्रमाणे चालणं हाच माझा वर्णाश्रम. सद्गुरूंनी सांगितलं ना की तेच तू आहेस हे लक्षात घेण्यासाठी ध्यान कर, हा माझा वर्णाश्रम. त्या ध्यानामध्ये मी रमून जाईन, मी ध्यान झालं नाही असं कदापि होऊ देणार नाही. मी माझ्या वर्णाश्रमाप्रमाणे चालेल. मग सद्गुरूंनी सांगितलं की ध्यानामध्ये जशी आत्मप्रचिती येते तसं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती आत्मप्रचिती म्हणजे ब्रह्मभाव त्यांनी तुझा देह उजळून जाऊ देत, इंद्रिय मन बुद्धी ही बोधयुक्त होऊ देत, आणि त्या बोधानी तू बाहेर ही ब्रह्म आहे, पवित्रता आहे अशा पद्धतीने पहा, आणि तरच बोध टिकतो बर का। नाहीतर ध्यान खूप चांगलं होतं असे खूप लोक आहेत की ज्यांचं ध्यान खूप चांगलं होतं पण व्यवहारात उदारता व्यापकता येऊ शकत नाही। याच कारण बाहेर पाहताना तो परमात्मा आहे, परमात्म्यापासून आलेला आहे, मला त्याच्याशी नम्र व्हायचं आहे, मला माझे विकार आवरून जगतामध्ये वर्तन करायचं आहे, हे विसरतो। या दोन्हीची जर सांगड असेल तर ज्ञान होतं। ध्यानाने परमात्मा प्राप्ती आणि बाहेर तोच भरून राहिलेला आहे अशी समजावणी करत, अशी बुझावणी करत मनाची सतत दृष्टी ठेवणं, या गुरु संप्रदाय धर्माप्रमाणे चालणं हाच माझा वर्णाश्रम आहे असं जो समजतो आणि त्याचं परिपालन तो जन्मभर करतो, आणि असं करता करता तो ज्ञानाला प्राप्त होतो, सत जाणणारा होतो। ही एकनिष्ठता आपल्या साधनेविषयी अतिशय आवश्यक आहे, नाहीतर साधनेचे निश्चय अनुग्रह दिल्यानंतर देखील बदलतात हे बरोबर नाही। आपल्या संप्रदायाविषयी एकनिष्ठ अव्यभिचारी असं म्हणतात तसा असणं, आणि हे करत असताना कट्टरता नसणं, म्हणजे माझं तेवढंच खरं आणि दुसरे संप्रदाय खोटे असं नसणं, जे ध्यानच खरं आणि भक्ती खोटी, भक्तीच खरी ध्यान करून काय होणार अशी दृष्टी कदापि नसणं, दुसऱ्या साधनेची दुसऱ्या संप्रदायाची निंदा न करणं। साधनानाम अनेकता असं असल्यामुळं सर्वांबद्दल ते खरे आहेत आणि उत्तम आहेत असं धरणं आणि स्वतःच्या संप्रदायाला चिकटून राहणं। मला आठवतं की पूजनीय वरदानंद भारती, वेळ संपत आली, स्वामीजींकडे आलेले होते तेव्हा तिथं त्यांना एक प्रश्न विचारला कोणी एका साधकाने की सर्व संप्रदाय एक होऊ शकतील का, सगळ्यांना जर एकच सांगायचं असेल, एक मध्यवर्ती साधना आणि सगळे संप्रदायांचं एकत्रीकरण। ते म्हणाले संप्रदायाचा अभिमान हा आवश्यक आहे, आपण एका संप्रदायाचे असावं, त्या संप्रदायाचं परिपालन करावं, सगळे एकच आहेत वगैरे सगळं हे बोलण्याच्या गोष्टी आहेत तसं नाही असं म्हणाले। आपण एका संप्रदायाचं असावं, त्या संप्रदायाला अनुसरावं आणि दुसऱ्या संप्रदायांबद्दल आदर ठेवावा, इतपत मी समजू शकतो म्हणाले, पण सगळे एकत्रीकरण असं नाही असं म्हणाले। स्वामीजी शेजारी बसलेले होते माधवनाथ, ते आणि मग त्यांनी एक थोडस म्हणजे अनंतरावांच्या मुखातलंय म्हणून सांगतो उदाहरण दिलं, ते म्हणाले चैत्रामध्ये हळदीकुंकू बायका करतात आणि सवाष्णींना बोलवतात आणि हळदी कुंकवाचा एक समारंभ होतो, तो समारंभ करताना माझ्या कुंकवाबद्दल आदर आहे आणि तुझ्या कुंकवाचाही मी आदर करते या भावनेने कुंकू लावायचं असतं। सगळे इकडून तिकडून पती सारखे असं नाही म्हणतायत म्हणाले अनंतराव म्हणाले, असं नाही, माझा पती तो माझा पती, तुझ्या पतीचा मी आदर करते, माझा संप्रदाय तो माझा संप्रदाय, तुमच्या संप्रदायाचा मी आदर करतो, इतपत होऊ शकतं म्हणाले। म्हणून सगळे संप्रदाय सरमिसळ एकत्र करा असं नाही, असं होऊ नाही शकत म्हणाले. त्यांच्याबद्दल आदर ठेवला जाऊ शकतो. गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम आपल्या संप्रदायाबद्दल एकनिष्ठता, आपल्या संप्रदायाचं सद्गुरूंनी सांगितलं ते उत्तम परिपालन. आणि दुसऱ्या कोणीही त्यांच्या सद्गुरूंबद्दल काही सांगितलं तरी मोहित न होणं. आता माझा मार्ग ठरला पण त्याच्या मार्गाबद्दल आदर राखणं हे मात्र याच्यात येतं. गुरु परिचर्या नित्य कर्म जयाचे गा. आणि गुरु सेवा करणं हे नित्य कर्म, गुरु सेवा हे नित्य कर्म. आता ज्ञानेश्वर महाराजांनी खूप गुरुसेवेचं वर्णन केलं पण प्रत्येक व्यक्ती आपली काही थोडी सेवा करू शकतो आणि बाकी सेवा आपणच करतोय असा व्यापक भाव धरायचा एवढंच व्यक्ती म्हणून आपल्याला शक्य आहे. एकदा स्वामीजी माधवनाथ पावसला गेलेले होते आणि त्यांनी पाहिलं देसाईंच्या इथं माडीवर ते राहतात, त्यांना राहायला दिलं जात असे. तर त्यांना दर्शनाकरता वेळ दिली स्वामीजींनी काय सकाळी आणि तसं बोलवलं तेव्हा ते आत जाता जाता त्यांनी पाहिलं की सद्भक्त वैकुंठराव पडवळ, मामा पडवळ हे शेणानी अंगण सारवत आहेत असं त्यांनी पाहिलं. नारायण 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 असं त्यांच्या मुखात सतत नारायण नाम असे. स्वरूपानंदांनी अनुग्रह दिल्यावर त्यांना असं सांगितलं की तुम्ही सोहम ध्यान करा पण तुमच्या नारायणाला सोडू नका म्हणाले. असे ते नाम घेत मोठं गोड वाटायचं ते. म्हणजे त्यांना जर कोणी हाक मारली तर ते म्हणायचे की नारायण नारायण. आणि विचारलं की इथं पाणी कुठं प्यायला आहे, नवीन लोक गेले पावसला तर माहिती नसायची. नारायण नारायण तिथं आहे असं सारखं नारायण हेच नाम त्यांच्या मुखात होतं. मोठी पवित्र व्यक्ती. आत स्वरूपानंदांच्या दर्शनाला गेल्यावर स्वामीजी नमस्कार करून बसले आणि म्हणाले की बाहेर मामा पडवळ शेणानी अंगण सारवत आहेत, माझ्या हातून कधी अशी सेवा झाली नाही, कदाचित माझा शहरीपणा आड येत असेल म्हणाले. तर स्वरूपानंद म्हणाले की प्रत्येक सेवा प्रत्येक व्यक्ती नाही करत, तुम्ही जे ज्ञानेश्वरी प्रवचन करता तर ती माझी सेवा असते आणि त्या ती सेवा मला पावते, त्या सेवेला तुमच्या ज्ञानेश्वरी निरूपणाला मी नित्य उपस्थित असतो, अधिकाराप्रमाणे सेवा असते. ही जी सेवा आहे त्या सेवेमध्ये म्हणून सेवेचं एक नित्य कर्म आहे आणि बाकीच्या सेवेचा संकल्प आहे. जेव्हा मला करायला मिळेल तेव्हा मी मागं हटणार नाही करेन असा. गुरु परिचर्या नित्य कर्म जयाचे गा हे त्याचं नित्य कर्म झालेलं असतं. गुरु परिचर्या आहे त्याच्यातलं एक नित्य कर्म आहे, एक संकल्प आहे. गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता, गुरु पिता जो गुरु सेवे परवता मार्ग नेणे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।